पौलाचे करिंथकरा दुसरे पत्र अध्याय 12, मला अभिमान मिरवणे भाग पडते तरी हे उचित नाही, पण मी प्रभूच्या दर्शनाकडे व प्रगटीकरणाकडे आता वळतो. मला एका ख्रिस्तातील मनुष्य माहीत आहे, तो 14 वर्षापूर्वी शरीरात की शरीराबाहेर हे मला माहीत नाही, देवाला माहीत आहे, तिसऱ्या स्वर्गापर्यंत नेला गेला तो मला माहीत आहे. आणि असा तो मनुष्य शरीरात की शरीरापासून वेगळा हे मला माहीत नाही, देवाला माहीत आहे. त्या मनुष्यास सुख लोकात उचलून नेण्यात आले आणि मनुष्याने ज्याचा उच्चारही करणे योग्य नाही अशी वाक्य त्याने ऐकली. मी अशा मनुष्याविषयी अभिमान मिळवीन, मी स्वतःविषयी नाही तर केवळ आपल्या दुर्बलतेची प्रौढी मिरवीन. कारण आपण अभिमान मिळवावा अशी जरी मी इच्छा धरली तरी मी मूड होणार नाही, कारण मी जे खरे ते बोलेन, म्हणजे कोणी जे माझे पाहतो किंवा ऐकतो त्याहून त्याने मला अधिक मानू नये. आणि प्रगटीकरणाच्या विपुलतेमुळे मी मर्यादेवर चढून जाऊ नये म्हणून माझ्या देहात एक काटा दिलेला आहे, तो मला ठोसे मारणाऱ्या सैतानाचा दूत आहे. म्हणजे मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये म्हणून तो ठेवण्यात आला आहे, माझ्यामधून तो निघावा म्हणून मी प्रभूला याविषयी 3 विनंती केली आणि त्याने मला म्हणले की माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणात माझे सामर्थ्य पूर्ण होते. म्हणून फार आनंदाने मी माझ्या अशक्तपणात अभिमान मिरवीन, म्हणजे ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर राहावे. आणि म्हणून ख्रिस्तासाठी आजारात, अपमानात, आपत्तीत, पाठलागात आणि दुःखात मी संतुष्ट असतो, कारण मी जेव्हा अशक्त असतो तेव्हा सशक्त आहे. मी मूड बनलो असे म्हणण्यास तुम्ही मला भाग पाडले. तुम्ही माझ्याविषयी खात्री द्यायला पाहिजे होती, कारण मी काहीच नसलो तरी त्या अतिश्रेष्ठ प्रेषितापेक्षा मी कोणत्याही गोष्टीत कमी नाही. चिन्हे, अद्भुते व सामर्थ्याचे कृत्ये यांच्या योगाने खऱ्या प्रेषितांची चिन्हे खरोखर सर्व सहनशीलतेने तुम्हामध्ये घडवण्यात आली, कारण मी आपला भार तुम्हावर टाकला नाही. या एका गोष्टीशिवाय तुम्ही दुसऱ्या कोणत्या गोष्टीत दुसऱ्या मंडळ्यापेक्षा कमी आहात, मला या अपराधांची क्षमा करा. बघा, मी तिसऱ्या वेळी तुमच्याकडे येण्यास तयार आहे आणि तुमच्यावर भार घालणार नाही, कारण मी तुमच्यापासून काही मिळवू पाहत नाही तर मी तुम्हास मिळवू पाहतो. कारण मुलांनी आई वडिलांसाठी साठवू नये, पण आई वडिलांनी मुलासाठी साठवले पाहिजे. मी तुमच्या जीवासाठी फार आनंदाने खर्च करीन आणि स्वतः सर्वस्वी खर्ची पडेन. मी तुमच्यावर अतिशयच प्रीती करतो, म्हणून तुम्ही माझ्यावर कमी प्रीती करता की काय? असो, मी तुमच्यावर भार घातला नाही, पण मी धूर्त असल्यामुळे मी तुम्हास युक्तीने धरले. मी तुमच्यासाठी ज्यांना पाठवले अशा कोणाकडूनही मी तुमचा फायदा घेतला काय? मी तिताला विनंती केली आहे आणि मी एका बंधूला त्याच्याबरोबर पाठवत आहे. तिताने तुमच्याकडून फायदा मिळवला काय? एकाच चालीने चाललो नाही काय? तुम्हास इतका वेळ वाटत असेल की आम्ही तुमच्या पुढे आमचे समर्थन करीत आहोत. आम्ही देवासमोर ख्रिस्ताच्या ठाई बोलत आहो. आणि प्रियानो, या सर्व गोष्टी तुमच्या उन्नतीसाठी आहेत, कारण मला भीती वाटते की मी येईन तेव्हा मी अपेक्षा करीत असेन तसे कदाचित तुम्ही मला आढळणार नाही, आणि तुम्ही अपेक्षा करणार नाही असा मी तुम्हास आढळेन. कदाचित तुमच्यात कलह, ईर्ष्या, राग, विरोध, स्वार्थी महत्वाकांक्षा, कुरकुरी, गर्व, अपवा, गोंधळ मला आढळून येतील. किंवा मी पुन्हा येईन तेव्हा माझा देव तुमच्या समोर मला लीन करेल आणि ज्यांनी पाप केले असून आपण केलेल्या अमंगळपणाचा, व्यभिचाराचा व कामातुरपणाचा ज्यांनी पश्चाताप केलेला नाही अशा पुष्कळ जणांसाठी मला शोक करावा लागेल.